नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. 4 दिसांच्या गुजरात भोंवडेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल एकता नगराक पावली. गिन बिटकॉयन घोटाळ्यात केंद्र तपास ब्युरो म्हणल्यार सीबीआयन सुमार 24 कोटी रुपया मोलांची क्रिप्टो करन्सी जप्त केल्या. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी मेघालयाच्या रिभुई आकांक्षा जिल्ह्याक भेट दिवन जिल्ह्यात चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या उदरगतीच्या उपक्रमांचो नियाळ घेतलो. महाशिवरात्रीच्या निमतान राती प्रयागराजात जावपी महाकुंभाचो समारोप जालो. काल राती लाहोराच्या गद्दाफी स्टेडियमाचेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट मॅचीत अफगाणिस्तानान इंग्लंडाक 8 धावण्यांनी हारायले. आता पुराय खबरो. 4 दिसांच्या गुजरात भोंवडेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल एकता नगराक पावली. केवाडियातल्या सरदार वल्लभभाई पटेल हांकां समर्पित केल्या 182 मीटर उंचायेच्या स्मारक स्टॅच्यू ऑफ युनिटीक आनी लागसरच्या केवाडियातल्या एकता कौशल्य विकास केंद्राक आयज राष्ट्रपती भेट दितली. उपरांत अहमदाबादात जावपी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनाच्या 44व्या दिक्षांत सुवाळ्याक ती मुखेल सोयरी आसतली. फाल्यां ती कच्छ जिल्ह्यातल्या भुजात स्मृतीवन भुंयकांव स्मारकाकूय भेट दितली. शेनवारा राष्ट्रपती मुर्मू कच्छातल्या हरप्पन पुरातत्वीय थळ धुलावीराक भेट दितली, जे युनेस्कोन संवसारीक दायज म्हणून जाहीर केलां. राष्ट्रीय खेळ महासंघाक अर्थीक मजत दिवपाच्या निकशात सुदारणा करपा खातीर सरकारान 6 वांगड्यांची समिती स्थापन केल्या. समितीचे अध्यक्ष खेळ सहसचीव कुणाल आसतले अशें युवा वेव्हार आनी खेळ मंत्रालयान सांगलां. पॅरीस ऑलिंपिका उपरांत नव्या ऑलिंपिक चक्राक सुरवात जाल्या, जाका लागून बदलपी परिस्थिती मतींत घेवन निकशांचो नियाळ घेवपाची गरज निर्माण जाल्या अशें मंत्रालयान सांगलां. समिती 15 दिसां भितर आपलो अहवाल सादर करतली. गेन बिटकॉयन घोटाळ्यात केंद्रीय तपास ब्युरो म्हणल्यार सीबीआयन सुमार 24 कोटी रुपया मोलांची क्रिप्टो करन्सी जप्त केल्या. गेन बिटकॉयन प्रकरणा संबंधी देशभरातल्या 60 परस चड सुवातींनी पंगडांनी धाड घाल्या अशें सीबीआयन आपल्या निवेदनांत सांगलां. ह्या थळांमदीं दिल्ली, पुणे, नांदेड, कोल्हापूर, मुंबय, बेंगळुरू, चंदीगड, मोहाली, झांसी आनी हुबळी हांचो आसपाव आसा. ह्या धाडीत सीबीआयच्या पंगडाक 23.94 कोटी रुपयांची क्रिप्टो करन्सी मेळ्ळी. तातूंत जायते हार्डवॅर, क्रिप्टो वॉलेट, दस्तावेज, 34 लॅपटॉप आनी हार्ड डिस्क, 12 मोबायल मेळ्ळे. निधीचो गैरवापर आनी घोटाळ्या संबंधीत संभाव्य आंतरराष्ट्रीय वेव्हारा संबंधी चड तपशील उक्तो करपा खातीर सध्या जप्त केल्ल्या कागदपत्रांचे आनी इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे विश्लेशण सुरू आसा अशें सीबीआयन सांगलां. ही 4G येवजण 2015 वर्सा सुरू जाल्ली अशें सीबीआयन म्हळें, जेन्ना आरोपींनी गुंतवणूकदारांक 18 म्हयन्या खातीर बिटकॉयन गुंतवणुकीचेर 10% म्हयन्याक परतावो दिवपाचें उतर दिलें. जामसाहेब मेमोरियल युथ एक्सचेंज कार्यावळीत वांटो घेवपाक भारतांत आयिल्ल्या पोलंडाच्या शिष्टमंडळाची परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भेट घेतली. हें शिष्टमंडळ ह्या म्हयन्याच्या 19 ते 27 तारखेक भारत भोंवडेर आसात. हातूंत अहमदाबाद, जामनगर, पोरबंदर, गीर, दीव, कोल्हापूर, दिल्ली ह्या सारख्या सांस्कृतीक आनी इतिहासीक नदरेन म्हत्वाच्या जायत्या थळांचो आसपाव जाता. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी मेघालयाच्या रिभुई आकांक्षा जिल्ह्याक भेट दिवन जिल्ह्यात चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या उदरगतीच्या उपक्रमांचो नियाळ घेतलो. तांचे भेटीत भलायकी आनी पोषण, शिक्षण, शेतकी आनी उदका संसाधन, अर्थीक समावेश आनी कुशळटाय उदरगत आनी मुळावी बांदावळ अशा 5 मुखेल निर्देशकांनी प्रगतीचे मुल्यांकनाचेर करपाचेर भर दिला. तशेंच रिभुई जिल्ह्यातल्या उमदिहार गावांतल्या अन्साच्या प्रक्रिया युनिटाची क्षेत्रीय तपासणी तांणी केली. रिभुई जिल्ह्याच्या प्रशासकीय केंद्रातल्यान नोंगपोहातल्या सर्किट हाऊसात जाल्ल्या आकांक्षा जिल्हो कार्यावळीवेळा नियाळ बसकेंतल्यान ह्या भेटीची सुरवात जाली. ह्या बसकेंत उपायुक्त अभिलाष बरनवाल, अतिरिक्त उपायुक्त एडीसी, अतिरिक्त सहायक आयुक्त ईएसी आनी वेगवेगळ्या खात्यांचे अधिकारी हजर आशिल्ले. नरेंद्र मोदी सरकारान अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, हेर मागासवर्ग आनी अल्पसंख्यांक समाजातल्या शिश्यवृत्ती लावार्थ्यांचो आंकडो उणो केला ह्या दाव्याचेर अल्पसंख्यांक वेव्हार मंत्री किरेन रिजीजू हांणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंचेर टिका केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला अल्पसंख्यांक वेव्हार मंत्रालयान अल्पसंख्यांकांक पयलीं केन्नाच पळोवंक नाशिल्ल्या पद्दतीन सशक्त केल्यात. शिश्यवृत्ती, संदी, पारदर्शकता हातून वाड जाल्या अशें रिजीजू हांणी सोशल मिडियाचेर केल्या पोस्टांत म्हळां. महाशिवरात्रीच्या शुभनिमतान राती प्रयागराजात जावपी महाकुंभाचो समारोप जालो. ह्या 45 दिसांच्या अध्यात्मीक कार्यावळीत आतां मेरेन 66.21 कोटी लाखां परस चड भक्तांनी पवित्र न्हाण घेतलें. ह्या महाकुंभात जायते नामनेचे व्यक्ती वांटेकार जाले. तातूंत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामग्येल वांगचूक, परराष्ट्र प्रतिनिधी, वेगवेगळ्या राज्यांचे राज्यपाल आनी मुख्यमंत्री आनी जायते केंद्रीय मंत्री हांचो आस्पाव जाता. काल सांजवेळा 6 मेरेन 1.44 कोटी परस चड भक्तांनी पवित्र न्हाण केला अशें आमच्या खबराकारान म्हळां. अंदूचो महाकुंभ इतिहासातले अध्यात्म आनी मानवी मेळाव्याच्या सगळ्यांत व्हड केंद्रापैकी एक. महाशिवरात्रीच्या निमतान कार्यावळीचें निमणें न्हाण आनिकूय खाशेलें जालें. संगमात पवित्र बुट्टी घेतकच जायत्या भक्तांनी शारांतल्या शिवमंदिराक भेट दिली. उत्तर प्रदेश सरकारान महाकुंभ मेला वाठारांत भारतीय वायुसेनेच्या हवाई प्रदर्शना वांगडाच घाटाचेर गुलाबाच्या पाकळ्यांचो वर्षाव केलो. ताका लागून भक्तांक एक संस्मरणीय अणभव मेळ्ळो. अधिकाऱ्यांनी एकत्रित कमांड आनी कंट्रोल सेंटरांतल्यान परिस्थितीचेर नियंत्रण दवरले आनी येरादारीचे नेम खरपणाक चालीक लायले. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हांणी ह्या निमतान भक्तांक संतांक आनी कल्पवासींक शुभेच्छा दिल्यो. संगमात पवित्र न्हाण घेवन भक्तांनी राष्ट्रीय एकचाराचो आनी राष्ट्रवादाच्या समर्पणाचो संदेश पुराय संवसाराक दिला अशें तांणी सांगले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात. भारत सरकाराच्या माहिती आनी प्रसारण मंत्रालयान संवसारीक ऑडिओ व्हिज्युअल आनी मनरिजवण शिखर परिषद म्हळ्यार वेव्स 2025 आयोजीत केल्या. एनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंजा वरवीं ह्या उपक्रमात वांटेकार जाव येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org ह्या संकेतथळाक भेट दियात. आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. दक्षिणेकडच्या देशांची आकांक्षा आनी हितसंबंधाची संवसारीक मळार पुरायपणान प्रतिनिधित्व करपाची गरज आसा हाचेर परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भर दिला. जपान भारत आफ्रिका बिझनस फोरमात केल्ल्या उलोवपांत डॉ जयशंकर हांणी सांगले की भारतान ह्या कामा खातीर सातत्यान तेंको दिला. मागीर तो व्हॉयस ऑफ द ग्लोबल साऊथ समीट आसूं वा G20 अध्यक्षपद आसूं, आफ्रिकेकडे पळोवपाची भारताचो दृश्टीकोन सदांच दीर्घकालीन आनी परस्पर फायदेशीर भागीदारी तयार करपाच्या खोलायेन रुजिल्ल्या वचनबद्धतेचेर आदारिल्लो आसा असो तांणी भर दिलो. सहभागाच्या निष्कर्ष मॉडेल्सच्या उरफाटे बाह्य मॉडेला परस वेगळो भारत क्षमता निर्माण करप, कुशळटाय उदरगत आनी तंत्रज्ञान हस्तांतरण हाचेर विश्वास दवरता, जाका लागून आफ्रिकन देशांक गुंतवणूक करपाचो फायदोच न्ही तर स्वताक तिगोवन दवरपी उदरगत पर्यावरण यंत्रणा विकसीत जाता अशें तांणी नदरेक हाडलें. भारत व आफ्रिकेचो चवथो व्हडलो वेपारी भागीदार आसून द्विपक्षीय वेपार सुमार 100 अब्ज डॉलर्सां मेरेन पावता अशें परराष्ट्र मंत्र्यान सांगलें. तशेंच भारतान आफ्रिकेच्या जोडणी आनी मुळाव्या साधन सुविधा उदरगती खातीरूय म्हत्वाची वचनबद्धताय दाखयल्या. 12 अब्ज डॉलर्सां परस चड सवलतीचे रीण आनी 200 वयर प्रकल्प पुराय खंडात पातळ्या अशें तांणी सांगलें. पिवपाचे उदका येवजणे सावन शिपणावळ, गांवगिरी सौर विजीकरण आनी वीज प्रकल्पां मेरेन वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या भारताच्या उदरगतीच्या प्रकल्पाक लागून थळाव्यो नोकऱ्यो निर्माण जाल्यात आनी आफ्रिकेंतलें जिवीत बदल्लां अशें तांणी मुखार म्हळें. संरक्षण संशोधन आनी विकास संघटना म्हळ्यार डिफेन्स रिसर्च अँड डॅव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDO आनी भारतीय नौदळान ओडिशाच्या चंडीपूर हांगा एकत्रीत चाचणी रेंज म्हळ्यार ITRांतल्यान पयल्याच प्रकारच्या नौदळाच्या जहाज विरोधी क्षेपणास्त्र NASMSR-ची उड्डाण चाचणी येसस्वीपणान केल्यो. ह्या चाचण्यांनी हे क्षेपणास्त्रांनी भारतीय नौदळाच्या सिकिंग हॅलिकॉप्टरांतल्यान प्रक्षेपीत करताना जहाजातल्या लक्षांक उडोवपाची ताक दाखयली. उड्डाण चाचण्यो यशस्वी जाल्या खातीर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आनी DRDO, भारतीय नौदळ आनी उद्देगांक परबी दिली. ह्या चाचण्यांनी क्षेपणास्त्राचे मॅन इन द लूप खाशेलेपण सिद्ध जालां आनी दर्यात स्किमींग मोडात चडांत चड अंतराचे ल्हान जहाजाच्या लक्षाचेर थेट प्रहार केला अशें संरक्षण मंत्रालयान आपल्या निवेदनांत म्हळां. काल राती लाहोराच्या गद्दाफी स्टेडियमाचेर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट मॅचींत अफगाणिस्तानान इंग्लंडाक 8 धांवड्यांनी हारयलो. ह्या हारीक लागून इंग्लंड पंगड सर्तींतल्यान भायर पडलो. अफगाणिस्तानान थारायल्ल्या 326 धांवड्यांची मोख गाठताना इंग्लंड 49.5 षटकांनी 317 धांवड्यो करून सगळे बाद जाले. बिहारात काल मंत्रिमंडळ विस्तारात नितीश कुमार हांच्या फुडारपणाखाला 7 नव्या मंत्र्यांची मंत्रिमंडळांत नेमणूक जाल्या. पाटणाच्या राजभवनात जाल्ल्या सोपूत सुवाळ्यांत राज्यपाल आरिफ मोहम्मद खान हांणी भाजपाच्या 7 आमदारांक पदाचो सोपूत दिलो. सोपूत घेवपी नव्या मंत्र्यां मदीं संजय सरावगी, कृष्णकुमार मंटू, डॉ सुनील कुमार, मोतीलाल प्रसाद, राजू कुमार सिंह, विजयकुमार मंडळ आनी जिवेश कुमार हांचो आस्पाव जाता. ह्या विस्ताराक लागून नितीश कुमार हांच्या फुडारपणाखाला मंत्रिमंडळाची संख्या मुख्यमंत्र्यांसयत 36 मेरेन पावल्या. ह्या वर्साच्या निमणे कडेन बिहारात विधानसभा वेंचणूक जावपाची आशिल्ल्यान वेंचणुकेच्याच वर्सा मंत्रिमंडळाचो विस्तार जाला. मंत्रिमंडळात सुवात मेळिल्ले 4 आमदार वेंचणुकेच्या कामगिरीच्या नदरेन भाजपाची बरी सुवात मानपी मिथिला वाठारांतले आसात. जिवेश कुमार आनी राजू कुमार सिंह हे आदले मंत्री, पूण हेर 5 वांगडी पयलेच खेपे संद मेळिल्ले नवे चेहरे आसात. मंत्रिमंडळांत भाजपा प्रतिनिधींची संख्या आतां 21 जाल्या जाल्यार JDO-ची 13 वांगडी आसात. एक मंत्री जितनराम मांझी हांच्या फुडारपणाखाला हिंदुस्थानी आवाम मोर्चाचो आसात. बिहारात NDA-चे 5 घटक युतीत आसात. ताचे आदी बिहार भाजपाचे अध्यक्ष दिलीप जयस्वाल हांणी आपल्या पक्षाचे एक मनीस एक पद धोरण पाळपा खातीर मंत्रिमंडळांतल्यान राजिनामो दिलो. आनी आतां खबरो सोंपोवचे पयली परतून एक फावट कांय मुखेल खबरो. 4 दिसांच्या गुजरात भोंवडेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू काल एकता नगराक पावली. गेन बिटकॉईन घोटाळ्यात केंद्रीय तपास ब्युरो म्हळ्यार CBI सुमार 24 कोटी रुपया मोलांचो क्रिप्टो करन्सी जप्त केल्या. केंद्रीय पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी हांणी मेघालयाच्या रिभुई आकांक्षा जिल्ह्याक भेट दिवन जिल्ह्यात चालीक लायिल्ल्या वेगवेगळ्या उदरगतीच्या उपक्रमांचो नियाळ घेतलो. महाशिवरात्रीच्या निमतान राती प्रयागराजात जावपी महाकुंभाचो समारोप जालो. काल राती लाहोराच्या गद्दाफी स्टेडियमाचेर ICC चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट मॅचींत अफगाणिस्तानान इंग्लंडाक 8 धांवड्यांनी हारयलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.